आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता। मुखेल खबरो, हरियाणा विधानसभा वेंचणुके खातीर आज मतदान जाता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रान 56 कोटी रुपया परस चड मोलाचे उदरगत प्रकल्प सुरू करतले। प्रधानमंत्री किसान सम्मान निधी पीएम किसान येवजणेचो 18वो हप्तो ते जारी करतले। देशांत बेगीनच 5 सेमीकंडक्टर प्लांट सुरू जातले आनी मेड इन इंडिया चिप्स संवसारभर उपलब्ध जातले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां। बायलांच्या संवसारीक T20 क्रिकेट सर्तींत काल जाल्ल्या खेळांत भारताक न्यूझीलंडाकडल्यान 58 धावण्यांनी हार घेवची पडली। आतां पुराय खबरो। हरियाणा विधानसभा वेंचणुके खातीर आज मतदान जाता। मतदानाक सकाळी 7 वरांचेर सुरवात जाल्यान सांजवेळा 7 मतदान सोंपतले। 1031 उमेदवार रिंगणांत आसा। राज्यांत 2,03,54,000 परस चड पात्र मतदार आसात। वेंचणूक सुरळीत जावची वट्ट 20,632 मतदान केंद्रां स्थापन केल्यात। मतदान मुक्त आनी निष्पक्षपणान जावचे म्हूण सगळ्या मतदान केंद्रांनी फावो ती सुरक्षा वेवस्था केल्या अशें मुखेल वेंचणूक अधिकारी पंकज अग्रवाल हांणी सांगले। मतदान केंद्रां आनी हेर सुवातींनी 29,462 पुलीस, 21,196 होमगार्ड आनी 10,403 SPO तैनात केल्यात अशें पुलीस महासंचालक शत्रुजीत कपूर हांणी सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राक भेट दितले। ह्या वेळार प्रधानमंत्री वाशिम जिल्ल्यान सुमार 23,300 कोटी रुपया मोलाच्या शेती आनी पशुपालन क्षेत्रा संबंदीत वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले। तशेंच बंजारा समाजाच्या वट दायजाक समर्पित केल्ल्या बंजारा दायज संग्रहालयाचे उक्तावण ते करतले। हाजे उपरांत मोदी ठाणे जिल्ल्यांत 32,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले। प्रधानमंत्री वाशिम जिल्ल्यांत प्रधानमंत्री किसान सम्मान निधी पीएम किसान येवजणेचो 18वो हप्तो जारी करतले। ह्या कार्यावळी वेळार देशभरांतल्या 9.4 कोटी वयर शेतकऱ्यांक थेट लाभ हस्तांतरणा वरवीं 20,000 कोटी रुपया वयर रकमेचे अर्थीक लाभ मेळटले। ह्या वेळार ते महाराष्ट्रांतल्या शेतकऱ्यांक नमो शेतकरी महासन्मान निधी येवजणेच्या 5व्या हप्त्या अंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांचो अतिरिक्त लाभ जारी करतले। तशेंच प्रधानमंत्री मोदी शेती मुळावी बांदावळ निधी खाला 7,500 परस चड प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले जाचें मोल 1,920 कोटी रुपया परस चड आसा। मुखेलमंत्री सौर कृशी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुराय महाराष्ट्रांत 19 मेगावॅट क्षमतेचे 5 सोलर पार्क समर्पित करतले। कार्यावळी वेळार ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण येवजणेच्या लाभार्थ्यांचोय भोवमान करतले। ठाण्यांत मोदी मुखेल मेट्रो आनी रस्तो प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले। सुमार 14,120 कोटी रुपयांच्या मुंबय मेट्रो लायन 3च्या BKC ते RAJVLR विभागाचे उक्तावण प्रधानमंत्री करतले। ह्या विभागांत 10 स्टेशनां आसतली, तातूंत ती 9 स्टेशनां भुमिगत आसतली। तशेंच प्रधानमंत्री मोदी सुमार 12,200 कोटी देस्पेस करून बांदपा आशिल्ल्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचो बुनयाद घालतले। प्रकल्पाची वट्ट लांबाय 39 किलोमिटर आसून तातूंत 20 उन्नत आनी 2 भुंयगत स्टेशनां आसात। तशेंच प्रधानमंत्री छेडानगर ते ठाणेच्या आनंद नगर मेरेन सुमार 3,310 कोटी रुपया मोलाच्या एलिवेटेड इस्टर्न फ्रीवे एक्सटेंशनाची बुनयाद घालतले। तशेंच सुमार 700 कोटी रुपयांच्या देस्पेसान बांदपा आशिल्ल्या ठाणे नगरपालिकेचो बुनयाद ते घालतले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात। देशांत बेगीनूच 5 सेमीकंडक्टर प्लांट सुरू जातले आनी मेड इन इंडिया चिप्स संवसारभर उपलब्ध जातले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां। प्रधानमंत्री नवी दिल्लीन कौटिल्य आर्थीक परिशदेंत उलयताले। भारतान दरेका क्षेत्रांत गुंतवणूक करपाची भरपूर संद आसा हाचेर तांणी भर दिलो। तांणी सांगले की भारत ही संवसारांतली सगळ्यांत नेटान वाडपी अर्थवेवस्था, तशेंच संवसारांतली ही 5वी व्हड अर्थवेवस्था। फिनटॅकच्या मळार भारत संवसारांतल्या अव्वल राष्ट्रां मदीं आसा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें। देश दुचाकी आणि ट्रॅक्टरचं सगळ्यात व्हड उत्पादक आणि मोबाईल फोनचं दुसरं सगळ्यात व्हड उत्पादक असे त्यांनी म्हणले. रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म सरकारा खातीर मूळ मंत्र असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. संसारिक फुडारी आणि आर्थिक तज्ज्ञ भारताच्या वाढीबाबत आशावादी असा असे प्रधानमंत्र्यांनी नमूद केले. भारतात गुंतवणूक करपाचो हो योग्य वेळ असा असे गुंतवणूकदारांक दिसता असे त्यांनी मुखार म्हणले. फाटल्या दशकांत भारतात झालेल्या सुधारणांचा हो परिणाम असे मत मोदी हाणी उक्तायले. भारतीय वायुसेना 6-8 ऑक्टोबर मेरेन चेन्नईत आपलो 92 स्थापना दीस मनयतली. मरीना प्रायेचेर 1:53 खातीर एक शानदार एअर शो घडोवन हाडटले असे काल नवी दिल्लीत मिडियाक संबोधित करतना ग्रुप कॅप्टन सुपनदीप सिंगान सांगले. मुखेल कार्यावळ 8 ऑक्टोबराक जातली. तशेंच ह्या सुवाळ्यांत तामराम हवाय दळ स्टेशनाचेर फ्लाय पास्ट आनी परेड जातली. 10-12 लाख लोकांनी हो हवाय शो पळोवपाची शक्यता आसा असे तांणी सांगले. खंयच्याच परिस्थितीत रेल्वेचे खासगीकरण करचे ना असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी स्पष्ट केला. रेल्वे हो देशांतल्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकां खातीर प्रवासाचे साधन असा. देखून केंद्र सरकारान संशोधन सुरक्षा आणि मनीसबळ हाजेर लक्ष केंद्रीत करून रेल्वेन व्हड प्रमाणात गुंतवणूक केल्या असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगले. काय राजकीय पक्ष रेल्वेच्या संभाव्य खासगीकरणाबाबत अफवा पातळयतात असे त्यांनी नमूद केले, पण असे कसलेच खासगीकरण जाऊचे ना असे त्यांनी सांगले. ते काल महाराष्ट्रातल्या नाशिक शहरात रेल्वे संरक्षण दळ RPFच्या 40व्या स्थापणूक दीस सुवाळ्यात उलयताले. वैष्णव आणि सांगले दळाच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रांच्या आधुनिकीकरणा खातीर 35 कोटी रुपया दितले. दळांतल्या बायलां सैनिकांच्या सुविधांचेर खासा लक्ष दितले असे तांणी सांगले. बायलांच्या T20 क्रिकेट संसारीक करंड सर्तीन काल सांजवेळा दुबईन जाल्ल्या खेळात भारताक न्यूझीलंडान 58 धावण्यांनी हरयलो. जैता खातीर 161 धावण्याच्या लक्षाचा फाटलाव करपी भारतीय पंगड 19 ओव्हरींनी फक्त 102 धावण्यो करून ऑल आउट झाला. ताचे आधी पहिली फलंदाजी करपाचे निवडून न्यूझीलंडान निर्धारित 20 ओव्हरींनी 4-5 160 धावण्यो केल्ल्यो. आज ऑस्ट्रेलिया श्रीलंका आड गट ए मॅचीन खेळटलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण दनपारां 3:30 सुरू जातली. दुसरे मॅचीन आज सांजवेळा 7:30 इंग्लंड आणि बांगलादेश मजगती गट बी मॅचीन खेळ जातलो. दोन्ही मॅची शारजान जातल्यो. 5 भारतीय भाषांक अभिजात भाषेचो दर्जो दिवपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णयाची देशभरांतल्या शिक्षण तज्ज्ञांनी आणि संशोधकांनी तोखणाय केल्या. बिरेस्तारा मंत्रिमंडळान आसामी बंगाली मराठी पाली आणि प्राकृत या भाषांचो आसपाव अभिजात भाषांच्या यादीन केलो. हो दर्जो भाषांक तांच्या अभ्यासाक आणि संवर्धनाक चालना दिवपाक सरकारा कडल्यान जायते फायदे मेळपाक मदत करतलो. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना कॅलकटा विद्यापीठाचे बौद्ध अभ्यास विभागाचे प्राध्यापक डॉ उज्ज्वल कुमार हांणी म्हणले, या भाषांक सांस्कृतिक वारसो असा. या निर्णयाक लागून भाषांच्या संवर्धनाक मदत जातली. ताका लागून साहित्याच्या विद्यार्थ्यांक चड रोजगारच्यो संधी निर्माण जातल्यो असे तांणी म्हणले. या भाषांचे समावेशक इतिहासिक महत्व आशिल्ल्याचे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सचे वांगडी सचिव डॉ सच्चिदानंद जोशी हांणी सांगले, देशाचे प्राचीन साहित्य या भाषांनी उपलब्ध असा आणि अभिजात भास म्हणून आसपाव केल्यावर अभ्यास आणि संशोधनात मदत जातली असे त्यांनी सांगले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. हरियाणा विधानसभा वेंचणुके खातीर आज मतदान जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात 56,000 कोटी रुपया परस चढ मोलाचे उदरगत प्रकल्प सुरू करतले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेचा 18वा हप्ता जारी करतले. आणि इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.